ओम शांती। जीवन आहे चढ उतार, मानू नकोस तू हार, मागे वळून पाहू नकोस, आहे मागे अंधकार, पुढे पुढे चालत राहा, यशाच्या शिखराकडे चालत राहा, तर मग भविष्यकाळ स्वागत करील खास। सांगण्याचा उद्देश इतकाच की आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझी सर्वांनी स्तुती करावी, माझं व्यक्तिमत्व अनेकांमध्ये उठून दिसावं, माझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा सर्वांकडून मान्य व्हाव्या। परंतु हे तेव्हाच सिद्ध होऊ शकेल जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला आपण जाणू की खरोखर व्यक्तिमत्व म्हणजे काय। एखादी खूप सुंदर आणि सुडौल बांधण्याची व्यक्ती सुव्यवस्थित कपड्यांमध्ये, सुव्यवस्थित ड्रेसमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा सहज व्यक्ती म्हणून जातो की काय पर्सनॅलिटी आहे। परंतु खरोखर पर्सनॅलिटी म्हणजे काय यावरती कधी विचार केला? कारण आज 21व्या युगामध्ये प्रत्येक जण आपल्या पर्सनॅलिटीला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु पर्सनॅलिटी म्हणजे काय? खरोखर पर्सनॅलिटीचा अर्थ काय? पर्सनॅलिटीचा अर्थ तर विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे। हा पर्सनॅलिटी शब्द पर्सोन या लॅटिन शब्दापासून आलेला आहे। लॅटिन भाषेतील पर्सोन या शब्दापासून हा पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हा शब्द आलेला आहे। तो पर्सोनचा अर्थ आहे की पूर्वी त्याचा अर्थ असा समजला जायचा अस्पष्ट आणि असंदिग्ध म्हणजेच मुखवटा, परंतु पुढे चालून त्याचा अर्थ परिवर्तन करण्यात आला तर पर्सोनचा अर्थ आहे की स्वतःच खरं अस्तित्व म्हणजेच पर्सनॅलिटी। पर्सनॅलिटीच्या अनेक शास्त्रज्ञांनी विविध संज्ञा व्याख्याही केलेल्या आहेत। प्राध्यापक V.V. अकोलकर यांनी पर्सनॅलिटीची खूप सुंदर व्याख्या केली की व्यक्ती आपल्या भूमिका जेव्हा पार पाडतो तेव्हा दुसऱ्यावरती आपली जी छाप सोडतो त्यालाच व्यक्तिमत्व असं म्हटलं, त्या क्रियेला व्यक्तिमत्व असं म्हटलं आहे। त्याचबरोबर प्राध्यापक H. Thouless यांनी सुद्धा खूप सुंदर व्याख्या केली की विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्ती आपल्या क्रिया करत असताना एखादी जी क्रिया करतो तर त्याची जी एक व्यवस्थित रीती भावनात्मक प्रवण व्यवस्था आहे, क्रिया आहे, तर त्याला त्यांनी पर्सनॅलिटी असं म्हटलेले। त्यामध्ये अभिरुची, त्यामध्ये आपल्या स्वतःच्या आवडी निवडी, स्वतःची विविध स्पष्ट रीतीने जसं म्हणता येईल की अभिरुची, त्या अभिरुचींच्या आधारे व्यक्ती जो विविध परिस्थितीमध्ये कर्तव्य करतो, कर्म करतो, त्यालाही पर्सनॅलिटी म्हटलेले। पर्सनॅलिटी खरोखर व्यक्तिमत्व खरोखर जर विचार केला तर फक्त बाह्य पर्सनॅलिटी की बस सुंदर कपडे घातले, स्वतःला मेकअप केला, श्रृंगार केला आणि स्वतःची बाह्य पर्सनॅलिटी व्यवस्थित केली याला प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही। प्रभावशाली व्यक्तिमत्व या विषयावरती आपण आता ऐकत आहोत की प्रभावशाली व्यक्तिमत्व नेमकं काय आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल। कारण तलवारीची जी म्यान आहे त्या म्यानेच इतकं महत्व नाही जितकं तलवारीच्या धारीला महत्व आहे। कपड्याला महत्व नाही, कपड्यामध्ये कपड्याच्या कलरलाही तितकं महत्व नाही जितकं कपड्याच्या सूतला महत्व आहे। जसं एखाद्या फळाच्या सालट्याला महत्व नाहीये परंतु त्याचं मूळ आणि बीज महत्वपूर्ण आहे, तसं आपल्या जीवनामध्ये खरोखर मनुष्य जीवनामध्ये जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते आहे आपली स्वतःचे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी। परंतु हे व्यक्तिमत्व नेमकं कशा पद्धतीने संपूर्ण बनेल प्रभावशाली बनेल. कारण व्यक्तिमत्व दोन प्रकारचे आहेत, एक आहे आंतरिक व्यक्तिमत्व आणि दुसरा आहे बाह्य व्यक्तिमत्व. सोप्या शब्दात सांगायचं झालं, एक उदाहरण घ्या. लाईट चालू आहे, आपल्याला तो ट्यूबलाईट लागलेला दिसत आहे, परंतु लाईट चालू होण्यासाठी इलेक्ट्रिक करंट आवश्यक आहे. करंट दिसतो? दिसतो करंट? नाही, करंट दिसत नाही, परंतु आंतरिक जो करंट वाहत आहे त्याच्या आधारावरती ट्यूबलाईट लागलेली आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की करंट दिसत नाही म्हणून करंटच नाहीये. नाही, करंट आहे म्हणून ट्यूबलाईट लागलेली आहे. तसं हे शरीर पंचतत्वाचा पुतळा आहे. आप, तेज, वायू, धरती आणि आकाश या पाच तत्वांचं मिळून हे शरीर बनलेलं आहे. परंतु आंतरिक करंट आहे आत्मा, जीव, ज्योत, प्राण, आध्यात्मिक भाषेत आत्मा. तो करंट या शरीरामध्ये फ्लो होत आहे म्हणून या पंचकर्मेंद्रियाच्या द्वारे, या संपूर्ण शरीररूपी गाडीच्या द्वारे आपण कर्म करू शकत आहे. आणि त्यामुळे सांगितलं की आंतरिक व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व दोन प्रकार आहेत. बाह्य व्यक्तिमत्व, त्यासाठी आपण सुंदरसे कपडे परिधान करू शकतो, ब्युटी पार्लर मध्ये जाऊ शकतो, विविध प्रसाधनांचा वापर करू शकतो, दागिन्यांनी सजू सुद्धा शकतो. ही बाह्य पर्सनॅलिटी झाली. परंतु आंतरिक व्यक्तिमत्व हे खूप श्रेष्ठ आहे. आंतरिक व्यक्तिमत्वाची अनेक उदाहरणं आपण जाणतो. महात्मा गांधी, मदर तेरेसा यांची शरीर प्रकृती कशी होती? एकदम क्रश, एकदम वयोवृद्ध, आणि इतके काही सुंदरही नव्हते दिसायला. परंतु आज लहान मुलाला जरी विचारलं महात्मा गांधी, तर तो मात्र जरूर ओळख देईल की राष्ट्रपिता होऊन गेले. सांगण्याचा उद्देश ही आहे आंतरिक पर्सनॅलिटी. जेव्हा आंतरिक पर्सनॅलिटी जागृत होते तेव्हा बाह्य पर्सनॅलिटीला काहीही अर्थ उरत नाही. आणि बाह्य पर्सनॅलिटी जागृत आहे, खूप सुंदर आहे, परंतु त्यामध्ये जर गुण नसतील, त्यामध्ये जर विशेषता नसेल, तर त्याला काहीही महत्व नाही. त्याला कुठेही प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही. समाज त्याला स्वीकृती देणार नाही. तर आपल्याला जर खरोखर आपली पर्सनॅलिटी संपूर्ण आणि प्रभावशाली बनवायची असेल तर तीन गोष्टींचा विकास करायला हवा. एक, आत्मिक उन्नतीमध्ये तीन गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट मनाचा विकास. कारण एक खूप सुंदर उदाहरण मला आठवत आहे. खूप काही मुलं बसलेली होती आणि शिक्षक येऊन त्यांना एक गोष्ट सांगतात की तुम्ही या गोष्टीचं तात्पर्य व्यवस्थितपणे समजून नंतर मला याचं उत्तर द्या. शिक्षकांनी मुलांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक मुंगी आणि एक किडा दोन मित्र होते, आपसामध्ये घनिष्ठ मैत्री. मुंगी दररोज आपलं धान्य गोळा करायची आणि त्या पद्धतीने आपलं उदरनिर्वाह करायची. आणि जेव्हा पावसाळा आला, किडा कधी आपलं धान्य गोळाच करत नव्हता. पावसाळा आला, मुंगी आरामात आपलं धान्य खात राहिली. किडा तिच्या जवळ आला आणि किड्याने विचारलं की मला थोडस धान्य देतेस का, कारण मी जमाच केलं नाही. तर याच उत्तर काय असेल, मुंगीनी उत्तर काय दिलं असेल, असा गुरुजींनी सर्व मुलांना प्रश्न विचारला. मुलं लहान लहान होती, मुलांनी आपापल्या पद्धतीने खूप काही उत्तरं दिली. आणि जेव्हा एका मुलाचं उत्तर गुरुजींनी वाचलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच त्यांच्या पालकांना घरी फोन केला आणि बोलावून घेतलं की तुमचा मुलगा पुढे चालून खूप काही श्रेष्ठ, खूप काही चांगल्या व्यक्तिमत्वाचा बनेल. तर पालकांनी विचारलं की नेमकं काय झालं, तुम्ही कशावरून ओळखलं? तर उत्तर काय दिलं असेल मुलांनी, त्या काय उत्तर असेल? विचार करू शकता? कारण त्या मुलांपैकी विविध अनेक मुलांनी अनेक उत्तरं दिली. काही मुलांनी उत्तर दिलं की मुंगींनी धान्य देऊन टाकलं असेल थोडस खाण्यासाठी. दुसऱ्या मुलांनी काही मुलांनी उत्तर असंही लिहिलं की मुंगींनी धान्य कसं गोळा करायचं हे शिकवलं असेल. परंतु ज्या मुलाचा उल्लेख गुरुजी करत होते त्या मुलांनी उत्तर काय दिलं? उत्तर दिलं की ख्राइस्टनी समाज कल्याणासाठी आपलं जीव बलिदान केलं, स्वतःचा जीवाचीही पर्वा केली नाही, स्वतःच बलिदान त्यांनी दिलं. तर का मी माझ्या मित्रासाठी थोडस धान्य बलिदान नाही करू शकणार? मी भोजन सोडून माझ्या मित्राला भोजन नाही देऊ शकणार? जरूर देऊ शकेन. हे उत्तर त्यांनी लिहिलं. विचार करा, मानसिक शक्तीचा विकास. ही मानसिक शक्ती जेव्हा विकसित होते तेव्हा त्याला आत्मिक विकास आपोआप व्हायला लागतो. आत्म्याची दुसरी शक्ती आहे जी आपल्याला व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवण्यासाठी मदत करते, ती आहे बुद्धीचा विकास. बुद्धीचा विकास म्हणजे काय? तर सहज सोपं एक उदाहरण घ्या. तीन पक्षी होते. एक पक्षी विकणारा व्यक्ती तिन्ही पक्ष्यांना घेऊन बसला होता. त्यातल्या पहिल्या पक्ष्याची किंमत त्यांनी 100 रुपये सांगितली, दुसऱ्या पक्ष्याची किंमत त्यांनी 1000 रुपये सांगितली आणि तिसऱ्या पक्ष्याची किंमत त्यांनी 10000 सांगितली. जो व्यक्ती आला होता त्या पक्ष्यांना खरेदी करण्यासाठी त्यांनी विचारलं, नेमकं या तिन्ही पक्ष्यामध्ये अंतर काय आहे? ह्यातला मी कोणता पक्षी घेऊ? हा 10000 पक्षी का महत्वपूर्ण आहे? तर पक्षी विक्रेत्यांनी उत्तर दिलं की हा जो तिसरा पक्षी आहे, या तिसऱ्या पक्ष्याची गोष्ट प्रत्येक बाब हे दोन्ही पक्षी ऐकतात, त्याला फॉलो करतात, त्याचंच अनुकरण करतात. हा लीडर आहे. बघा, बुद्धीचा विकास, स्वतःचा विकास करून आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे जेव्हा दुसऱ्यांना प्रेरणा देतो, मार्ग दाखवतो, नेतृत्व करतो, तर त्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व आपोआप प्रभावशाली बनायला लागतं. आणि त्यामुळे सांगितलं बुद्धीचा विकास. आणि आत्म्याची तिसरी शक्ती आहे संस्कार. संस्कार हे आपल्या वारंवार केलेल्या कर्माची एक रेकॉर्डिंग आहे. वारंवार आपण जे कर्म करतो त्याचे संस्कार बनतात. दुसऱ्या प्रकारचे संस्कार आपल्या आईवडिलांकडूनही येतात आणि तिसऱ्या प्रकारचे संस्कार पूर्वजन्माचे सुद्धा असू शकतात. परंतु या संस्कारांचा विकास करणं अर्थात व्हॅल्यूज इन पर्सनॅलिटी, आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूज मूल्यांना धारण करणं. व्हॅल्यूज इन पर्सनॅलिटी मधले या शब्दामधील प्रत्येक सुरुवातीचा अल्फाबेट जर तुम्ही घेतला तर VIP हा शब्द होतो. आपलं जीवन जर VIP मूल्यवान बनवायचं असेल तर व्हॅल्यूज इन पर्सनॅलिटी आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये मूल्यांची धारणा आवश्यक आहे. तर तिसरी शक्ती जी आहे संस्कार, तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये दररोजच्या कर्मामध्ये जितके आपण व्हॅल्यूज धारण करू, मूल्य धारण करू, मूल्यनिष्ठ आपलं प्रत्येक कर्म असेल तेव्हा आपली पर्सनॅलिटी आपोआप 1000 लोकांमध्ये उठून दिसेल. 100 लोक असतील त्यातलं आपण खूप सत्यवादी असू, आपण खूप व्यवस्थित कर्म करणारे असू, तर 100 लोकांमधून आपल्याला आवाज दिला जाईल सत्याच्या मार्गाने चालण्यासाठी, योग्य कर्मासाठी, योग्य एखादी जबाबदारी सोपवण्यासाठी आपल्यालाच निवडण्यात येईल. विचार करा, आपल्या जीवनामध्ये मूल्यांची किती आवश्यकता आहे, ज्याच्या आधारे सुद्धा आपली पर्सनॅलिटी आपण बनवू शकतो. स्वतःला चेक करा की मला महात्मा गांधी सारखं बनायचंय, हिटलर सारखं बनायचंय का विवेकानंदासारखं बनायचंय. माझी पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे हे स्वतः आपण निश्चित करा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला निश्चित नाही करणार तोपर्यंत आपण आपल्या पर्सनॅलिटीला, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवू शकणार नाही. कारण आपण समाजशील प्राणी आहोत. म्हटलं जातं मानव हा समाजशील प्राणी आहे आणि आपसामध्ये अंतरक्रिया करणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे. क्रिया प्रतिक्रिया चालू असतात, एखादा व्यक्ती असो अथवा समूह असो, आणि त्यानुसार आपले संस्कार बनतात. आणि संस्कारांचीच आपल्याला जेव्हा उन्नती होईल, संस्कारांचीच जेव्हा आपल्या जीवनामध्ये मूल्यनिष्ठ धारणा होईल, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असेल. जसं मी मगाशीच उदाहरण सांगितलं, महात्मा गांधी त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर विचार केला तर बघा, थोडस जर विचार केला तर ब्रिटिश साम्राज्य, ज्यासाठी म्हटलं जात कि या ब्रिटिश साम्राज्यावर कधीच सूर्य मावळला नाही, आणि या ब्रिटिश साम्राज्यामध्ये ब्रिटिशांनी गोऱ्यांनी विविध चाली चालवल्या, विविध कुटील कारस्थान चालवली, राजनीती खेळली, परंतु या एवढ्या सशक्त अशा ब्रिटिश साम्राज्याला चले जाओ चालते वा, एक कृश व्यक्ती ज्याच्याजवळ न शारीरिक शक्ती होती, अर्ध वस्त्रामध्ये त्यांनी चालते वा हे शब्द वापरले, विचार करा त्यांच्यामध्ये काय ताकद होती. तर ती ताकद होती स्वतःच्या पर्सनॅलिटीची, मूल्यांची. जीवनामध्ये जी त्यांच्या धारणा होती, तर मूल्यांची धारणा कोणती होती त्यांच्या जीवनामध्ये? अहिंसा, स्वतःवरचा विश्वास, देशातील प्रत्येक नागरिकावरचा विश्वास, आचारांचा विचारांचा आत्मविश्वास. आणि याच्या आधारावर त्यांनी एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्यांना चले जाओ हा शब्द वापरला. हे प्रभावशाली व्यक्तिमत्व तेव्हाच बनू शकतं जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये मूल्यांची धारणा करतो, संस्कारांना व्यवस्थित बनवतो. अष्टवक्राचं खूप चांगलं उदाहरण आहे. अष्टवक्र 8 ठिकाणी वाकडा होता. जेव्हा विद्वानांच्या सभेमध्ये गेला, लोक त्याच्याकडे बघून हसले की हा विद्वान आहे. तर अष्टवक्र सर्वांकडे बघून म्हणाला की ही तर चांभारांची सभा आहे, ही विद्वानांची सभा नाही. हे तर चमडीला बघत आहेत, आंतरिक गुणांना नाही पाहू शकत आहेत. जेव्हा त्यांनी आपल्या बुद्धिबळाच्या द्वारे सर्वांना परास्त केलं, तर त्यांची पर्सनॅलिटी किती उठून आली, किती लोकांमध्ये त्यांचं प्रभुत्व झालं, हे कशाच्या आधारावर? आंतरिक शक्ती, बौद्धिक बळ आणि आपल्या मनामधील जे काही विचारांची शक्ती आहे, संस्कारांचा विकास झालेला आहे त्याच्या आधारावर. एका ठिकाणी एक खूप सत्य घटना मला आठवते की आम्ही असंच रोडवरून जात होतो. जेव्हा रस्त्याच्या मधून जात असताना कडेला एक फुगेवाला पाहिला. त्या फुगेवाल्याजवळ एक छोटा मुलगा गेला आणि त्या छोट्या मुलाने प्रश्न केला की काका काका, हा जो काळा फुगा आहे तो पण उडतो का? फुगेवाल्याला प्रश्न पडला की हा मुलगा असा का विचारतो प्रश्न. अरे मुला, हे सर्वच फुगे उडतात. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला की हा काळा रंग कसा उडू शकेल, काळा तर दगडाचा रंग आहे. तर फुगेवाल्याने उत्तर दिलं की कलर कसाही असो तो वरून आहे, त्या फुग्याच्या मध्ये काय त्याच्यानुसार तो उडणार. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये बाह्य शृंगार किंवा बाह्य व्यक्तिमत्व बनवण्यामध्ये खूप व्यस्त झालेलो आहोत, परंतु आंतरिक व्यक्तिमत्वाचा विकास करणं खूप आवश्यक आहे. तर आंतरिक व्यक्तिमत्वाचा विकास आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आत्म्याच्या ह्या तीन शक्ती, मन, बुद्धी आणि संस्कार, ह्या तिन्हांचा जेव्हा आपण उन्नती अथवा विकास करू शकतो. आणि त्यासाठीच ही एक छोटीशी घटना मला सांगावीशी वाटते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा क्षण कधी ना कधीतरी येतो जरूर, परंतु आपली पर्सनॅलिटी आपण आपल्या कर्माने दाखवत असतो. समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना इन्व्हाइट केलेलं आहे, मैत्रिणींना इन्व्हाइट केलेलं आहे, घरामध्ये मित्रमैत्रिणी येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही आपल्या आईला अथवा तुमच्या पत्नीला तुम्ही आवाज दिला की अगं चहा घेऊन ये. आई अथवा पत्नी चहा घेऊन येत होती. चहा घेऊन येत असताना साडीमध्ये पाय अडकला आणि त्यामुळं सर्व हातामध्ये जो ट्रे होता, कप बशा होत्या, चहा होता, सर्व काही सांडला, कप बशा फुटल्या. आता विचार करा, परिस्थिती लक्षात घ्या. चहा सांडलेला आहे, कप बशा फुटलेल्या आहेत, सर्व ठिकाणी अस्ताव्यस्तपणे कप बशांची तुकडी पडलेली आहेत. त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असेल? प्रतिक्रिया सर्वात पहिल्या नंबरची जी असतील त्यांची प्रतिक्रिया असेल की मी तुझ्या पोटी जन्माला येऊनच खूप मोठी चूक केली. पत्नी असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करूनच खूप मोठी चूक केली. इथपर्यंत बोलायलाही कमी करणार नाहीत. साधा चहा तुला आणता येत नाही. दुसऱ्या प्रकारची म्हणतील, ठीक आहे चहा सांडला का, मध्ये जाऊन दुसरा घेऊन ये, दुसरा तयार कर, ऑर्डर देतील. तिसऱ्या प्रकारचे म्हणतील, चहा सांडला का, ठीक आहे दुसरा बनवून आण, तोपर्यंत मी हे उचलतो अथवा नोकराला उचलायला सांगतो. पहिल्या परिस्थितीमध्ये मित्रांची अवस्था काय असेल? मित्रांना वाटेल की आपण आलो म्हणूनच ही घटना घडली, आपण आलो नसतो तर हे सगळं काही झालं नसतं, आता इथून खूप लवकर निघालं तर बरं होईल असं वाटेल ना. दुसऱ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये मित्रांना वाटेल की ठीक आहे थोड्या वेळाने परिस्थिती नॉर्मल होईल. तिसऱ्या प्रकारच्या परिस्थितीत मात्र तुमची पर्सनॅलिटी आपोआप उच्च बनेल, कारण परिस्थिती तर होऊन गेलेली, परिस्थितीला तुम्ही बदलू शकत नाही, परंतु परिस्थिती अथवा घटना घडून गेल्यानंतर पुढच्या परिस्थितीला नॉर्मल करणं आपल्या हातात आहे.